हेलो हेलो। हाँ मंदार आबाडे बोलत ना। नमस्कार नमस्कार साहेब, ओमकार दातार बोलतोय। ब्ल्यूरिज म्हणणं आपण ब्ल्यूरिजला भेटलो होतो। म्हटलं की जस्ट तुम्हाला विचारावं की काय कसं आहे आपलं प्लॅनिंग, त्याविषयी आपण सगळं डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे। म्हटलं एकदा विचारावं तुम्हाला। सर आपण आपण सगळ्या गोष्टी ऑनलाइन करू शकतो, त्याच्यासाठी ब्ल्यूरिजला परत यायची काही गरज नाही। म्हणजे आपल्याकडे बुकिंग फॉर्म असतो, आपल्याकडे बँकचे डिटेल्स असतात, ते काही मी तुम्हाला तुमच्या मेल वरती पाठवू शकेन आणि तुम्ही ते भरून